विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊस शेतात नवी क्रांती होत असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारं हे संशोधन देशाच्या कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीनं आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यशाळेत राज्यातल्या 102 साखर कारखान्यांनी भाग घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आर्थिक गणित बदलत असून ऊसाचं उत्पादन वाढत आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात सगळ्याच पिकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येईल असंही ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या भावी विकास योजनेसाठी मंगळवारपेठेतील आरक्षित जागा खासगी विकसकाला देण्याचा करार रद्द करून सदरची जागा विस्तारासाठी द्यावी अशी मागणी सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीनं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून या संवेदनशील आणि महत्वपूर्ण जागेचा प्रश्न मार्गी लावून डॉ आंबेडकर भवनाचं विस्तारीकरणाचं काम पुढाकारानं करावं अशी मागणी समितीनं मोहोळ यांच्याकडे केली आहे. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं स्वारगेट मेट्रो स्थानक इथं एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून प्रदर्शनात वस्तू किंवा सेवा खरेदी करताना सर्वसामान्य जनतेची बाजारामध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ शकते याची माहिती देण्यात आली आहे. या प्रदर्शनातून ग्राहकानं कशाप्रकारे जागरूक असणं आवश्यक आहे तसंच आपल्या जागरूकतेमुळे दुसऱ्या एखाद्या नागरिकाची फसवणूक कशी वाचू शकते याविषयीची माहिती मिळते. राज्य परिवहन महामंडळ पीएमपीएमएल, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, अन्नधान्य वितरण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैध मापनशास्त्र, जिल्हा आणि सत्र न्यायालय, भारतीय मानक ब्युरो, अन्न आणि औषध प्रशासन कार्यालय, बीएसएनएल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या वतीनं या प्रदर्शनात विविध गाळे लावण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं चालू आर्थिक वर्षात 1000 कोटी रुपयांच्या करसंकलनाचं उद्दिष्ट ठेवलं असून महानगरपालिकेकडून करवसुलीची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत 831 कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला असून करसंकलन विभागाच्या वतीनं थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणं, वर्तमानपत्रात नावं प्रकाशित करणं, नळजोड खंडित करणं, जप्त मालमत्तांचा लिलाव करणं यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीनं आज पुण्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. बहुजन समाजाला मुक्त जीवन जगण्यासाठी त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून देण्याचा संदेश पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी दिल्याचं पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ हुलगेश चलवादी यांनी यावेळी सांगितलं. हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी इंडिया यांच्या पुढाकारानं राज्यस्तरीय अस्मिता हॉकी स्टेट हॉकी लीग स्पर्धेत पुणे संघानं दुहेरी मुकुट मिळवताना सब ज्युनियर आणि ज्युनियर गटाचं विजेतेपद पटकावलं. दोन्ही गटांच्या अंतिम सामन्यात पुण्यानं अनुक्रमे नागपूर आणि मुंबई शहर संघावर प्रत्येकी 9-0 असा विजय मिळवला. सब ज्युनियर गटात अवनी रावतचे 6 गोल मोठ्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत साताऱ्यानं कोल्हापूरचा 2-1 असा पराभव केला. दोन्ही गटातील विजेत्या संघांना प्रत्येकी 2 लाख, 1,60,000 आणि 1,20,000 रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 तर किमान तापमान 17.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.